chinimandi.com पॉडकास्ट।
मंदीमुळे गेली 50,000 कामगारांची नोकरी। देशात मंदी सदृश स्थितीचे सावट पसरू लागले आहे। याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्रात बसत आहे। अनेक उद्योगातील कामगारांवर घरी बसायची वेळ आली आहे। 15 दिवसात औरंगाबादमध्ये तब्बल 50,000 कंत्राटी कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले आहे। येत्या काळात हा मंदीचा फास अधिक घट्ट आवळण्याची शक्यता आहे। कामगार नेते उद्धव भवलकर यांनी सांगितले, ते म्हणाले, औरंगाबादमध्ये वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा रेल्वे स्टेशन आणि चितगाव या औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारचे 2,500 उद्योग असून या ठिकाणी 3,00,000 जवळपास कंत्राटी कामगार काम करत आहेत। जगातील मंदीमुळे यातील साधारणपणे 500 उद्योग बंद पडले आहेत। या उद्योगातील तब्बल 50,000 कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे। या मंदीमुळे कामगारांना घरचा रस्ता पकडावा लागत आहे। जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम ऑटोमोबाईल क्षेत्रावर झाला आहे। औरंगाबाद हे प्रामुख्याने ऑटो आणि मद्य हब म्हणून ओळखले जाते। आज हे दोन्ही उद्योग असंख्य अडचणींशी सामना करत आहेत। मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या मध्यम व लघु उद्योगांचे या मंदीच्या काळात मोठे नुकसान होत आहे। औरंगाबादेत स्कोडा बजाज कंपनीवर 250 अधिक ऑटोमोबाईल्स आणि इंजिनिअरिंगचे लघु मध्यम उद्योग अवलंबून आहेत। या मोठ्या कंपनींनी 4 महिन्यांपासून उत्पादन घटिवले आहे, त्यामुळे लहान कंपन्या संकटात आल्या आहेत। डिस्टिलरी, फार्मास्युटिकल्स आणि टायर कंपनींवरही मंदीचा परिणाम झाला आहे। वाळूजमधील BKT कंपनी उत्पादनापैकी 90% टायर निर्यात करते, मात्र ही निर्यात 60% कमी झाल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे। तसेच वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा येथील डिस्टिलरी कंपन्यांतून मोठ्या प्रमाणात बियर विदेशात जाते, परंतु तीही निर्यात घटल्याने या कंपन्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन पडून आहे। दसरा दिवाळीत नागरिकांचा वाहन खरेदी व अन्य विविध वस्तू खरेदीवर भर असतो, मात्र खरेदीदारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे। साधारण 50,000 कामगारांचा रोजगार गेला आहे। जे कामगार कामावर आहेत त्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न निर्माण झाला आहे। राज्यातील 10 प्रमुख ऑर्गनाइज इंडस्ट्रीयल सेक्टरवर येत्या काही दिवसांत मंदीचा मोठा परिणाम होणार आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगाराच्या शोधात बहुतांश लोक शहरात आले आहेत, मात्र आज मंदीमुळे रोजगार गमावला असल्याने गावाकडे परतण्याची त्यांची वेळ आली आहे। औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे, सरकारने काय धोरण राबवणे गरजेचे आहे, यासाठी नाशिक येथे राज्यभरातील कामगार संघटनांची बैठक आली। यामध्ये या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात आल्याचे भवलकर यांनी स्पष्ट केले।